कारण परमेश्वराने त्यांची मने कठीण केली होती अशासाठी की त्यांनी इस्रायलाविरुद्ध युद्ध करण्यासाठी पुढे यावे आणि त्याने त्यांचा समूळ नाश करावा पुढे यावे आणि त्याने त्यांचा समूळ नाश करावा. परमेश्वराने मोशेला आज्ञा पिल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करण्याचा निर्णय नाही.